यहेस्केल अध्याय एक. माझ्या आयुष्याच्या तिसऱ्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी मी खबार नदीच्या तिरी दास्यात गेलेल्या लोकांसोबत राहत होतो. तेव्हा स्वर्ग उघडला आणि मी देवाचा दृष्टांत पाहिला. तो त्या महिन्याचा पाचवा दिवस होता आणि ते यहोयाकीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते. खबार नदीच्या जवळ खासद्यांच्या देशात बुजीचा मुलगा यहेस्केल याजकाकडे परमेश्वर देवाचे वचन सामर्थ्याने आले व परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर आला. तेव्हा मी पाहिले, उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला. तो एक अग्नीने धुभासणारा मध्यभागात विजांचा पिवळसर प्रकाश मध्यभागी चमकत असलेला विशाल मेघ होता. मध्यभागी चार जिवंत प्राण्याच्या आकाराचे काही नजरेस पडले. ते माणसासारखे दिसत होते, पण त्यांना चार तोंडे होती आणि प्रत्येक प्राण्याला चार पंख होते. त्यांचे पाय सरळ होते, पण तळवे वासरांच्या तळव्यासारखे आणि पितळेसारखे चकाकणारे होते. त्यांच्या चहूबाजूंना पंखाखाली त्यांना मनुष्याचे हात होते. त्या चौघांना त्यांचे मुख व पंख याप्रमाणे होते. त्यांचे पंख त्यांच्या बाजूच्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत आणि पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते. त्याऐवजी त्यांच्यापैकी प्रत्येक आपल्यापुढे नीट सरळ चालत असे. त्या चौघांच्या मुखापैकी एकाचे मुख मनुष्याच्या तोंडासारखे दिसत होते, दुसऱ्याचे मुख सिंहाच्या तोंडासारखे, तिसऱ्याचे मुख बैलासारखे आणि चौथ्याचे मुख गरुडाच्या तोंडासारखे होते. त्यांची मुखे अशा प्रकारची होती आणि त्यांचे पंख एकमेकापासून वेगळे होते. प्रत्येक प्राण्याचे पंख दुसऱ्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करत होते. प्रत्येक जण सरळ जात होता. जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत, तसे ते न वळता सरळ पुढे जात. ते जिवंत प्राणी जळत्या कोलिता समान किंवा मशाली समान दिसत होते. त्यांच्यातून प्रखर अग्नी निघत होता व विजा चकाकत होत्या. ही जिवंत प्राणी चपळतेने पुढे मागे हालचाल करीत होते आणि ते विजेसारखे दिसत होते. मग मी त्या प्राण्याकडे पाहिले. त्या जिवंत प्राण्याच्या बाजूला भूमीवर एक एक चाक होते. त्या चाकाचे स्वरूप असे दिसत होते, चारही चाके एका समान व वेडोर्यू मण्यासारखी होती आणि जणू काही चाकात चाक घातलेले असून त्यांना एकमेकास छेदलेले असावे असा त्यांचा आकार होता. जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत. त्यांच्या धावा या भयानक व उंच होत्या, कारण त्या धावासभोवती सर्वत्र डोळे होते. जेव्हा ते जिवंत प्राणी चालत तेव्हा त्यांच्यासोबत चाके चालत. जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्यासोबत उंचावत होती. जेथे जिवंत प्राण्याचा आत्मा त्यांना नेऊ इच्छित होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता. जेव्हा केव्हा ते प्राणी चालत चाके हालचाल करत, जेव्हा ते थांबत चाकेही थांबत, जेव्हा ते उंच उडत त्यांच्यासोबत चाकेही उंच उडत होती, कारण त्यांचा आत्मा त्यांच्या चाकात वास करीत होता. त्या जिवंत प्राण्याच्या मस्तकावर महागड्या घुमटासारखे चकाकणारे दिसत होते. त्यांच्या कपाळावर स्फटिकासारखे चमकत होते. घुमटाखाली प्राणी आपले पंख सरळ लांब पसरत होते आणि एकमेकाच्या पंखांना ते स्पर्श करीत होते. प्रत्येक प्राण्याच्या पंखाच्या जोडीने आपले शरीर झाकीत आणि दोन दोन पंखांनी स्वतःला आवरण करीत. तेव्हा मी त्यांच्या पंखाच्या पाण्याच्या धबधब्यासारखा मोठा आवाज ऐकला. तो सर्वसमर्थ देवाच्या वाणीसारखा होता. ते चालत तेव्हा जोरदार प्रजन्नवृष्टीयुक्त वादळासमान ध्वनी होता. तो ध्वनी मोठ्या सेनेसारखा होता. जेव्हा ते थांबत असे तेव्हा ते आपले पंख खाली करीत होते. जेव्हा ते थांबत व आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत तेव्हा त्यांच्या माथ्यावरील घुमटातून आवाज येत होता. त्यांच्या माथ्याच्या वरील घुमटाच्या भागात नीलरत्न जडीत सिंहासन दिसत होते आणि सिंहासनावर मनुष्याच्या चेहऱ्यासमान कुणी असल्याची जाणीव होत होती. त्याच्या ठाई सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा प्रकाश मी पाहिला. त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला व त्याच्या भोवती प्रभात चमकत होती. पाऊस पडताना दिसणाऱ्या मेघधनुष्यासारखा तो भासत होता. त्याच्या भोवती प्रखर तेजामय प्रकाश होता. हे परमेश्वर देवाचे गौरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहिले व माझ्यासोबत बोलणारी वाणी ऐकली तेव्हा मी उपडा पडलो.